नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. एकाच टप्प्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना आज प्रसिद्ध झाली असून राज्यातल्या सर्व 288 मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज आजपासून भरता येतील. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. अर्जांची छाननी 30 ऑक्टोबरला होईल आणि 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडीत आता अवघ्या काही जागांबाबत सहमती व्हायची आहे. उर्वरित जागांवर सहमती झाल्याचं काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटलं आहे. उर्वरित जागांविषयी आज होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. काँग्रेसची पहिली यादी लवकरच जाहीर होईल असंही ते म्हणाले. भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होईल अशी माहिती नितेश राणे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. आगामी राष्ट्रकुल स्पर्धांमधून हॉकी, क्रिकेट, कुस्ती, बॅडमिंटन, स्क्वॉश आणि टेबल टेनिससह अनेक खेळ वगळण्यात आले आहेत. यातल्या बहुतांश खेळांमध्ये भारताची पदकं निश्चित असतात. स्कॉटलंडमधल्या ग्लासगो शहरात 2026 होणाऱ्या या स्पर्धांमध्ये केवळ 10 खेळांचा समावेश असणार आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 931 अंकांनी घसरला आणि 80,221 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 309 अंकांनी घसरला आणि 24,472 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.